नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। ह्यो आसात कांय मुखेल खबरो। नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनांत 2025 वर्साच्या संरक्षण सेवा सुवाळ्या वेळार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी 92 विशिष्ट सेवा सन्मान भेटयले। संवसारीक पर्यावरण दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भगवान महावीर वनस्थळी पार्कांत झाडां रोवपाच्या खाशेल्या मोहिमेचें फुडारपण करतले। संसदेचे पावसाळी अधिवेशन फुडल्या महिन्याच्या 21 तारखेसावन सुरू जातले। गोंय सारख्या पर्यटन राज्यात एप बेस्ड टॅक्सी चालीक लावप ही काळाची गरज अशें गोंय सरकाराचे म्हणणे आसा। फ्रेंच ओपन टेनिस सर्तीत दादल्यांच्या एकोडी उपांत्य फेरयेंत नोवाक जोकोविचान जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवाक हारयलो। आता पुराय खबरो। नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात 2025 वर्साच्या संरक्षण सेवा सुवाळ्या वेळार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी 92 विशिष्ट सेवा सन्मान भेटयले। सशस्त्र दळ, भारतीय तटरक्षक दळ आनी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनाच्या जवानांचो तांणी भोवमान केलो। विशिष्ट सेवे खातीर कर्मचाऱ्यांक 30 परम विशिष्ट सेवा पदकां, 5 उत्तम युद्ध सेवा पदकां आनी 57 अतिविशिष्ट सेवा पदकां भेटयली। लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार, व्हायस एडमिरल संजय जसजीत सिंग, एअर मार्शल नागेश कपूर हांकां परम विशिष्ट सेवा पदकां फावो जाल्यात। लेफ्टनंट जनरल राजीव घई, एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा आनी हेरांक उत्तम युद्ध सेवा पदक फावो जाले। लेफ्टनंट जनरल भवनीश कुमार, महासंचालक परमेश शिवामणी, रियर एडमिरल संदीप मेहता, एअर व्हायस मार्शल अजय कुमार पान, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनाचे जॉर्ज पी चेरियन हांकां अतिविशिष्ट सेवा पदकां फावो जाले। संवसारीक पर्यावरण दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळीं 10:15 नवी दिल्लीतल्या भगवान महावीर वनस्थळी पार्कांत झाडां रोवपाच्या खाशेल्या मोहिमेचें फुडारपण करतले आनी पर्यावरण संवर्धन आनी हरीत गतीशीलते खातीर भारताची वचनबद्धताय उक्तायतले। एक पेड मा के नाम उपक्रमा खाला प्रधानमंत्री वडाचे रोप लायतले। अरावली ग्रीन वॉल प्रकल्पाचो हो एक भाग आसतलो। तशेंच शारी गतीशीलतेक चालना दिवपा खातीर प्रधानमंत्री दिल्ली सरकाराच्या स्वच्छ येरादारी उपक्रमा अंतर्गत 200 इलेक्ट्रीक बशींक 5वो पावटो दाखयतले। भारतातल्या आनीक 2 पाणथळ वाठारांचो आसपाव रामसर स्थळांच्या वळेरेंत जाला आनी देशातल्या अशा सुवातींचो आंकडो 91 जाला। भारतातल्या रामसर स्थळांच्या वळेरेंत ताजी जोडिल्ली थळां म्हळ्यार राजस्थानातल्या फलोदीतले खिचन आनी उदयपुरातले मेनार। केंद्रीय मंत्रिमंडळाची काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला बसका झाली। पहलगाम आतंकवादी हल्ल्या उपरांत आनी ऑपरेशन सिंदूर खाला पाकिस्ताना आड देशान केल्ल्या प्रत्युत्तर कारवाये उपरांत ही पहिली बसका आशिल्ली। हे बसके वेळार अमित शाह, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, जेपी नड्डा, चिराग पासवान, सीआर पाटील हांच्या सयत केंद्रीय मंत्री उपस्थित आशिल्ले। संसदेचे पावसाळी अधिवेशन फुडल्या महिन्याच्या 21 तारखेसावन सुरू जातले। ऑपरेशन सिंदूराचेर चर्चा करपा खातीर संसदेचे खाशेले अधिवेशन आपोवपाची विरोधी पक्षांनी केल्ली मागणीचेर हे अधिवेशन आपयला। नवी दिल्लीत प्रसारमाध्यमाकडे उलयतना संसदीय वेव्हार मंत्री किरेन रिजिजू हांणी सांगले की हे अधिवेशन 12 ऑगस्टाक सोंपतले। पहलगाम आतंकवादी हल्ल्या उपरांत भारतान सुरू केल्ल्या ऑपरेशन सिंदूरा उपरांत हे पयले संसद अधिवेशन आसतले। रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या पहिल्या आयपीएल जैताच्या निमतान कर्नाटकात काल बेंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियम लागसार जाल्ल्या चिड्डाचिड्डीत उणेच 11 जाणांक मळख आयले आनी 33 जाण जखमी जाले। हजारांनी चाहत्यांनी वेगवेगळ्या गेटींतल्यान स्टेडियमात घाईघाईन प्रवेश करपाचो यत्न केल्ल्यान ही चिड्डाचिड्डी जाली। जखमीक लागसारच्या हॉस्पिटलांत व्हेले। हे घडणुकेंत मरण आयिल्ल्या विशीं राष्ट्रपती आनी प्रधानमंत्री हांणी दुख्ख व्यक्त केलां। कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धारमैया हांणी मरण आयिल्ल्यांच्या कुटुंबियांक दरेकी 10 लाख रुपयांची लुकसाण भरपाय दिवपाची घोषणा केल्या। तात्काळ तिकीट बूक करपा खातीर भारतीय रेल्वे बेगीनूच ई आधार प्रमाणीकरणाचो वापर सुरू करतली अशें रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत म्हळां। भारत आनी ऑस्ट्रेलिया मदीं द्विपक्षीय सहकार्यात व्हडा प्रमाणांत वाड आनी विविधताय दिसून आयल्या अशें परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळां। नवी दिल्लीत भारत ऑस्ट्रेलिया व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या 5 वर्सां खातीर जाल्ल्या कार्यावळींत उलयतना तांणी म्हळें की ऑस्ट्रेलिया हो भारताचो सगळ्यांत लागींचो राजकीय इश्टापैकी आनी सगळ्यांत मजबूत सुरक्षा भागीदारापैकी एक आसा आनी हे घट इश्टागतीचें कारण म्हळ्यार दोनूय देशांतलें घटमूट फुडारपण। हो संबंध चड उंचायेर व्हरपाची आनी म्हत्वपूर्ण खनिजां, सायबर तंत्रज्ञान, अंतरिक्ष आनी बंदरा सारकिल्या वाठारांक सहकार्याचे फुडले वाठार म्हूण पळोवपाची वचनबद्धताय मंत्र्यांनी परत उक्तायली। संरक्षण आणि ऊर्जा यासारख्या मळार भारत आणि ऑस्ट्रेलियेन खऱ्या अर्थान परिवर्तन पळयला असे त्यांनी सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. श्रीमाता वैष्णोदेवी देवळाच्या बेस कॅम्प आशिल्ल्या पवित्र शार कटरा सावन काश्मीरा मेरेन बहुप्रतिक्षित रेल्वे सेवांचे फाल्यां प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उक्तावण करतले आनी उपरांत कटरा आनी बारामुल्ला हांचे मदीं वंदे भारत रेल्वे सेवा सुरू जातली. उच्च तंत्रज्ञानाच्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेक लागून पयलेच खेपे जम्मू ते श्रीनगर मेरेन थेट रेल्वे संपर्क सक्षम करतलो. प्रधानमंत्री चेनाब रेल्वे पुला सावन कटरा मेरेन रेल्वेतल्यान वतले आनी प्रवासांत संवसारातल्या सगळ्यात उंचेल्या रेल्वे पुलाचे आनी अंजी खाड केबल स्टेड ब्रिजाचे उक्तावण आनी निरीक्षण करतले. गोंयासारख्या पर्यटन राज्यांत एप बेस्ड टॅक्सी चालीक लावप ही काळाची गरज आसा अशें सरकाराचें म्हणणें आसा. जाल्यार गोंयांत टॅक्सी एप सुरू जायत जाल्यार आमच्या वेवसायाचेर हावळ येतली अशें टॅक्सी वेवसायिकांचें म्हणणें. टॅक्सी एग्रिगेटर एपाच्या मसुद्याक गोंयच्या टॅक्सी वेवसायिकांनी विरोध केला. हो मसुदो सरकारान आमकां विश्वासांत घेनासतना केला अशें टॅक्सी वेवसायीक म्हणटात. हे विशीं 20 जून उपरांत फुडें कितें कारवाय करप ते विशीं थारायतले अशी म्हायती ऑल गोवा प्रायव्हेट टॅक्सी ऑपरेटर्स असोसिएशनाचे अध्यक्ष चेतन कामत हांणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबराकारा कडेन उलयतना म्हणलां. जाल्यार सरकार टॅक्सी वेवसायिका कडेन उलोवन हो प्रस्न सुटावो करतले अशें सरकाराचें म्हणणें. इतले मजगतीं गोंयांत येवपी पर्यटकांनी गोंय सारक्या पर्यटन राज्यांत टॅक्सी एप आसप गरजेचें अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
गुजरात सावन गोयांत आयिल्लो राहुल परमार हांणी टॅक्सी सुविधे विशीं आपले विचार मांडले.
मेरा नाम राहुल परमार है, गुजरात से हूं मैं. हम लोग गोवा बीच घूमने के लिए आए थे, 7 पर्सन लोग फ्रेंड लोग. यहां पे आके हमको ऐसा मतलब फील हुआ कि भाई यहां पे टैक्सी का बहुत दिक्कत है. यहां पे जो लोकल लोग है मतलब ज्यादा भाड़ा लेते हैं. हम लोग टैक्सी एप होना चाहिए. मैं तो यहां की गवर्नमेंट को मतलब रिक्वेस्ट करना चाहता हूं कि भाई यहां पे कोई अच्छी सी टैक्सी सेवा करे.
दर वर्षा गोयांत येवपी एका पर्यटकान टॅक्सी एपा विशीं आपले मत उक्तायले.
मैं एवरी ईयर आता हूँ इधर गोवा, कम से कम एक या दो बार तो आता ही हूँ. लेकिन टैक्सी के यहाँ पे दिक्कत होती है, किसी को रात में कहीं निकलना है, कैसी में वैसे निकलना है, तो ड्रिंक के डर अलाउ नहीं होता है. तो बहुत लोग रात को 3 बजे 4 बजे ड्राइवर तो जाएंगे नहीं, तो ऐप होना जरूरी है. और वहाँ पे ऐप की बात नहीं, वहाँ पे टैक्सी नहीं मिलती है रात को 2 बजे 3 बजे, या कभी किसी को निकलना हो तो सबको हाथ देना पड़ता है, प्लीज टैक्सी दीजिए. टैक्सी ओला ऐप होगा सब कुछ, यहाँ जो ऑनलाइन ऐप होगा तो अच्छा हो जाएगा. गोवा मैस का जो ऐप है वो अच्छा है, लेकिन वो सिर्फ एयरपोर्ट के लिए है, दूसरी जगह के लिए भी हो जाएगा तो बहुत बढ़िया हो जाएगा.
गुजरात सूरत सावन आइले एक पर्यटक फैनी हाने टैक्सी विषय अपने मत उक्तायले.
मेरा नाम फैनी है, हम यहाँ घूमने के लिए आए हैं और अभी यहाँ पे टैक्सी मतलब दिख नहीं रही है. कई सारे लोगों चल के भी जाना पड़ता और ट्रांसपोर्ट का भी मतलब बहुत दिक्कत होती है. तो यहाँ पे 24/7 टैक्सी अवेलेबल होती तो ज्यादा बेहतर होता और लोगों को भी आसानी रहती आने जाने में. रात को भी मतलब दिक्कत होती है, बस आती नहीं है यहाँ तक. अगर यहाँ टैक्सी ऐप मतलब की अवेलेबल होती तो ज्यादा बेहतर होता. क्या सिस्टम भी लगा रहता है तो मतलब फीमेल को तो दिक्कतें भी नहीं आती और सेफ रहता है.
गोयांत टॅक्सी एग्रिगेटर सुरू करपा संदर्भात आकाशवाणी पणजीन ऑल गोवा टॅक्सी ओनर्स असोसिएशनाचे चेतन कामत हांचे कडेन संपर्क केलो. ह्या वेळार ताणी आपले विचार मांडले.
गोवा एप ऑलरेडी देर इज 2 एप, वन इज गोवा माइल्स एप, वन इज गोवा टॅक्सी एप, 2 एप एंड नाउ दे वॉन्ट द अदर एप. वी आर जस्ट आस्किंग वाय देट 2 एप, वाय, वॉट इज रिक्वायरमेंट. गोवा इज व्हेरी स्मॉल सिटी, ओके, एंड गोवा इज नॉट अ मेट्रो सिटी. सो एंड यू कॅन सी एव्हरीबडी हॅव देअर ओन बाईक्स, ओन कार्स. हाऊ मेनी गोवन्स पीपल आर युझिंग टॅक्सी, दॅट इज अ क्वेश्चन मार्क. टू मॅक्स 5-10% मे बी. सो वॉट इज द यूज ऑफ दॅट एप, अँड दे वॉर जस्ट रनिंग दॅट एप इन ओनली कोस्टल बेल्ट.
फ्रेंच ओपन टेनिस सर्तीत पॅरिसात जाल्ल्या दादल्यांच्या एकोडी उपांत्य फेरयेत 6व्या क्रमांकाच्या नोवाक जोकोविचान जर्मनीच्या 3र्या क्रमांकाच्या अलेक्झांडर झ्वेरेवाक हारयलो. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट काय मुखेल खबरो. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात 2025 वर्साच्या संरक्षण सेवा सुवाळ्या वेळार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी 92 विशिष्ट सेवा सन्मान भेटयले. संसारिक पर्यावरण दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भगवान महावीर वनस्थळी पार्कात झाडां रोवपाच्या खाशेल्या मोहिमेचे फुडारपण करतले. संसदेचे पावसाळी अधिवेशन फुडल्या महिन्याच्या 21 तारखेसावन सुरू जातले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.